श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। काल खूप गोड असा 62वा श्लोक आपला घेऊन झाला। श्लोक होता, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। त्या तुझ्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला जर का तू शरण गेलास आणि तो का तुझ्यावर प्रसन्न झाला, तर त्याच्या प्रसादाने तुला शाश्वत असं स्थान, आत्मशांतीचं स्थान तुला प्राप्त होईल आणि मग तुला कशाचीच गरज राहणार नाही, कारण तू निजात्मपदीचा राजा होऊन जाशील। हे सुंदर निरूपण काल 62व्या श्लोकाच्या माध्यमातून माऊलीच्या सुंदर शब्दांमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं। त्यात फार सुंदर संगती लागली होती, ती म्हणजे आधीच्या एका श्लोकाची, श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागाश शांती अनंतरम। तर आता आज 63व्या श्लोकावर माऊलीचं काय निरूपण आहे ते आपण ऐकणार आहोत। आतापर्यंत सगळं सांगितल्यानंतर देव सांगताय की तू इकडे तिकडे कुठेच पाहू नको, तुझ्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याला तू शरण जा आणि त्याचा प्रसाद प्राप्त कर। तो का तुला प्राप्त झाला तर बाकी तुला काही जास्त विचार करायची गरज नाही। चला आज 63व्या श्लोकावरील निरूपण आपण घेणार आहोत। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। इति ते ज्ञानमाख्यातम् गुह्याद् गुह्यतरम् मया, विमृश्येतदर्शवन् यथेच्छसि तथा कुरु। आता ज्ञानेश्वरी ग्रंथ हा समाप्तीकडे हळूहळू हळूहळू वळत आहे। हा श्लोक इति ते ज्ञानमाख्यातम्, ज्ञानम आख्यातम, गुह्यात गुह्यतरम मया, गुह्यात गुह्य म्हणजे गुळाहून अत्यंत गूढ असे हे ज्ञान मी आतापर्यंत तुला सांगितले, त्याचा आता तू पूर्णपणे विचार कर आणि विचार केल्यानंतर तुझ्या मनात येईल त्याप्रमाणे कर अर्जुना। ब्रह्मुष्यैत दर्शर्षणम यथेच्छसी तथा कुरु, तुला जे पाहिजे ते कर। बाबा माझं काम तुला सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं, यानंतर तुला जसं वागायचं तसं वाग, जे कर्म करायचे ते कर्म कर, मी त्यात काही करू शकत नाही। पण हे जे ज्ञान मी तुला दिलेलं आहे ते गुळाहून अत्यंत गूढ असं ज्ञान आहे, मोस्ट कॉन्फिडेन्शियल, जे सहजासहजी लोकांना उकलून दाखवता येत नाही असं जे अद्वितीय दुर्लभ असं ज्ञान मी तुला दिलं। चला याच्यावरचं निरूपण आता आपण ऐकूया। हे गीतानाम विख्यात सर्ववाङ्मयाचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय, ज्ञान ऐसिया रूढी वेदांती जयाची प्रौढी, वानिता कीर्ती चोखडी पातली जगी। बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कडवसे, मी सर्वदृष्टाही दिसे पाहला जय। हे गीता नाम विख्यात, म्हणजे हे गीता नावाने प्रसिद्ध असलेले सर्व वाङ्मयाचे सार आहे। आणि ज्याच्या योगाने आत्मरूपी रत्न स्वाधीन होतो. हे कोणत्याही शास्त्राच्या योगाने किंवा कोणत्याही ग्रंथाच्या योगाने होत नाही बरं का. हे गीता नावाने प्रसिद्ध असलेलं जे वाङ्मयाचं सार जे आहे ना, त्याच्या योगानेच आत्मरूपी रत्न स्वाधीन होतो. तो आत्मा आपल्यामध्ये आहे पण आपण देहाहंकारांनी लिप्त असल्यामुळे तो आपल्याला स्वाधीन करून घेत नाही किंवा आपण त्याच्या स्वाधीन होत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण एक देहच आहो. आणि याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर गीताच फक्त एक माध्यम आहे. वेदांताने ज्ञान या नावाने ज्या गीताशास्त्राचा मोठेपणा वर्णन केल्यामुळे त्या वेदांताला जगात शुद्ध कीर्ती प्राप्त झाली. वेदांत जेवढे आहेत, वेद आहेत, वेदाचे उपनिषद आहेत, आणि त्या उपनिषदांचं वरचं वरचं सर्वात श्रेष्ठ जे ज्ञान आहे, जसं लोणी काढतो ना आपण ताकातून वरती वरती लोणी येतं, ते सगळं लोणी म्हणजे गीताशास्त्र. तर वेदांताने जे ज्ञान म्हणून प्रसिद्ध केलं आहे, ज्याला मोठेपणा दिला आहे, ते शुद्ध कीर्ती प्राप्त झाली ते फक्त या गीताशास्त्राच्या मोठेपणामुळे. बुद्धी इत्यादी जे डोळस ज्ञानवान पदार्थ आहेत ना, हे या गीताशास्त्राच्या ज्ञानाचे कवडसे आहेत, त्याचे पार्ट आहे, एलिमेंट्स आहेत. म्हणजे ज्या गीताशास्त्राच्या ज्ञानाकडून प्रकाशिले गेले आहेत हे सर्व. आणि मी सर्व द्रष्टा, मी देखील ज्या गीताशास्त्राचा उदय झाला असता अनुभवाला येतो. द्रष्टा, एक असते दृश्य आणि तो पाहणारा असतो दृष्टा. आपल्याला हा दृष्टाभाव जागृत करायचा आहे आणि ध्यानामुळे हा दृष्टाभाव जागृत होतो. मी एक दृष्टा आहे, अष्टावक्र गीतेचा पहिला श्लोक. त्या पहिल्या श्लोकामध्ये बजावून सांगितलंय की मी शरीर नसून मी एक दृष्टा आहे, जे काही होत आहे ते प्रकृती घडवून आणत आहे आणि प्रकृती घडवून आणत असताना मी याचा फक्त एक विटनेस आहे, मी एक दृष्टा आहे, मी दृष्टा म्हणून हे सगळं पाहत आहे, मी कुठलंच काही करत नाही आहे. तो करता करविता परमात्मा तो प्रकृतीच्या माध्यमातून जे जे काही करून घ्यायचं आहे ते करून घेत आहे, या देहाच्या माध्यमाने, या देहाकडून करून घेत आहे. पण त्या देहाचा मालक मी फक्त दृष्टा आहे. त्या देवाला, त्या प्रकृतीला अनेक हातांनी कामं करताना मी फक्त पाहत आहे, मी दुसरं काहीही करत नाही. तेही गात्मज्ञान मज गोप्याची गुप्तधन परी तू म्हणोनी आन केवी करू या कारणे गा पांडवा आम्ही आपला हा गुह्य ठेवा तुज दिधला कणवाळा कळिलेपणे परी भुलली वोरसे माय बोले बाळा दोषी प्रीती ही परी तैसे न करूची हो जेथ आकाशाणी गाळीजे अमृताही साली फेळीजे का दिव्या करवी करविजे दिव्य जैसे जयाचेनी अंग प्रकाशी पातळीचा परमाणू दिसे तया सूर्याही का जैसे अंजन सूदले अरे अर्जुना, अशी हे गीतारूपी आत्मज्ञान जो मी गुढ, त्या गुढाचाही गुप्त ठेवा आहे. आधीच मी गुढ आहे, मला समजणे अवघड आहे. कृष्ण म्हणतात की तू मला समजू शकत नाही किंवा जगही मला समजू, आधीच तर मी गुढ आणि त्या गुढाचाही हा गुप्त ठेवा आहे. परंतु अर्जुना, तू माझा सखा असा असल्या कारणाने मी तुझी प्रतारणा करू शकत नाही गड्या. म्हणून अर्जुना, आम्ही आपला हा गुप्त ठेवा करुणेने व्याप्त झाल्यामुळे तुला आज दिला आहे. परंतु प्रेमाने आई वेळी होते, लेकराच्या प्रेमामुळे आई वेळी होत असते आणि प्रेमाने वेळी झालेली आई आपल्या मुलाला उद्देशून कशी कशी बोलते, माझा बाबा, माझी आई, असे अन्वयार्थ शब्द आहेत ना सगळे, अयथार्थ आहे. हे काही खरे आहे का? मुलगा तिचा बाबा कसा होऊ शकेल? पण तरी पण, अरे मेरे बाबा, अरे माझ्या बाळा, बाळा म्हणण्यापर्यंत ठीक आहे, पण त्याला आपला बाबा म्हणते, मुलीला कधी आपली आई म्हणते, हे असे अयथार्थ बोलणे आहे. पण हे बोलणे प्रेमापोटी, आई ही प्रेमाने वेळी झालेली आहे म्हणून ती तशी बोलते. आमची अर्जुना, तुझ्यावर असेच अलोट प्रेम आहे बरं का, परंतु आम्ही तसे करीत नाही, अयथार्थ बोलत नाही. आम्ही जे तुला बोलतोय ते पूर्णपणे यथार्थपणेच बोलतोय. इथे आकाश अति सूक्ष्म असूनही ते जसे गाळून घ्यावे, अमृताची देखील जशी साल काढावी, अथवा शपथेकडून जशी शपथ करवावी, इतकं हे शुद्ध सत्य असं ज्ञान आहे. इतकं सूक्ष्म आहे की ते सूक्ष्म असूनही त्याला गाळून घ्यावे. अमृत नावाची जी काही वस्तू असेल त्याचीही साल काढून आतमध्ये शिरावे. ज्याच्या अंगच्या प्रकाशाने पाताळातील परमाणू दिसतो त्या सूर्याला देखील जसे अंजन घालावे, इतकं गुह्य ज्ञान हे आहे. म्हणजे त्या ज्ञानाची गुह्यता सांगतात. अर्जुना, त्याप्रमाणे सर्वज्ञ जो मी, त्या मला असे झाले आहे. तैसे सर्वज्ञेही मिया, सर्वही निर्धारुनिया, निके होयते धनंजया सांगितले तुज. आता तू ययावरी निके हे निर्धारी, निर्धारुनी करी आवडे तैसे. यया देवाचिया बोला, अर्जुनु गाची ठेला, तेथ देवो म्हणती भला अवंचकू होसी. वाही तया पुढे भुकेला, उपरोधे मणे मी धाला, तै तोची पिडे आपुलाणि दोषुही तया. तैसा सर्वज्ञो श्रीगुरु भेटलियात्मनिर्धारू, न पुसी जे जय आभारू धरुनिया. अर्जुना, त्याप्रमाणे मी जो सर्वज्ञ, त्या सर्वज्ञाने देखील सर्व गोष्टींचाही विचार करून जे चांगले आहे ते चांगल्यातले चांगले आज तुला सांगितले. आता यानंतर आम्ही हे जे तुला सांगितले याचाच चांगल्या रीतीने विचार कर, आणि विचार करून नंतर तुला जे योग्य वाटत असेल तसे कर. या देवाच्या बोलण्यावर अर्जुन गप राहिला, उगाच बसला. तेव्हा त्याच्या उगे राहण्यामुळे देवांना असे वाटले की अर्जुनाच्या मनात अजूनही असे आहे की आपण जे याला सांगितले त्याला ते ज्ञान पुन्हा थोडक्यात ऐकायचे आहे, असं देवाला वाटलं. आणि म्हणून देव अर्जुनाला म्हणतात, तू खरोखर आपण आपल्याला न फसविणारा चांगला असा आहेस. वाढणाऱ्यापुढे भुकेलेला मनुष्य भूक असून जर लाजून असं म्हणेल की मी तृप्त झालो, मला भूक नाही, तर मग त्याला स्वतःलाच भुकेची पीडा होईल, त्यालाच उपाशी राहावं लागेल, नाही का? आणि मिथ्या भाषण केल्याचा दोषही मिळेल, कारण तो खोटं बोलला. त्याप्रमाणे सर्वज्ञ श्रीगुरु भेटला असता लाज बाळगून भीड धरून जेव्हा त्याला आत्मविचार विचारला जात नाही अशी अवस्था त्या अर्जुनाची झाली, म्हणून तो अगदी गप्प बसला. तै आपण पेची वंचे आणि पापही वंचनाचे, आपण याची साचे चुकविले तेणे. पै उगे पणा तुझिया हा भी प्रावू की धनंजया जे एक वेळ अवांकुनिया सांगावे ज्ञान तीर्थ पार तू म्हणे दातारा भले जाणशी माझिया अंतरा हे म्हणो तरी दुसरा जाणता से काई येर ज्ञेय हे जी आघवे तू ज्ञाता एकची स्वभावे मी सूर्यू म्हणोनी वानावे सूर्याते काई या बोला श्री कृष्णे मणितले काय येणे हेची थोडे गा वानणे जे बुझतासी तू तेव्हा तो न विचारणारा आपल्यालाच फसवितो नाही का. म्हणून अर्जुनाची इच्छा आहे, तो गप्प बसलेला आहे, त्याला ऐकायचं आहे आणि तो त्यांनी जर आता इथे भीड बाळगली तर मग तो स्वतःचीच फसवणूक करीन आणि फसवणूक केल्याचे पातकी त्याला लागेल आणि त्याला आपल्यालाच सत्य स्वरूपाला मुकेल तो. पण अर्जुना, तुझ्या निवांत राहण्यामध्ये तुझा असा अभिप्राय मला दिसतो की पुन्हा एक वेळ ते सर्व ज्ञान सारांश रूपाने थोडक्यातच तुला परत ऐकून घ्यावयाचे आहे. यावर अर्जुन म्हणाला, महाराज आपण माझे मन चांगले जाणत आहात, आपण मनकवडे आहात आणि माझ्या मनाला जाणता असे जर म्हणावे तर तुमच्याशिवाय दुसरा कोणी जाणता आहे का या जगात. म्हणून तुझ्याशिवाय इतर जे हे सर्व आहे ते ज्ञेय आहे, जाणण्याची वस्तू आहे आणि त्याच जाणणारा स्वभावतः तूच एक असा आहेस. ज्ञाता, त्या ज्ञेयाला ज्ञान जाणणारा असली ज्ञाता तूच आहे. मग सूर्य म्हणून सूर्याचेच काय वर्णन करावे. अशा प्रकारे अर्जुन जेव्हा बोलला तर अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे वर्णन कशाला करतोस राजा अर्जुना, आम्ही सांगितलेले तू समजतोस हेच काय आमचे थोडे वर्णन आहे. म्हणजे आम्ही जितक्या कळवळीने तुला सांगत आहोत, बोलत आहोत, ती गोष्ट तुला कळत आहे हे काय कमी आहे. म्हणून तुझं गप्प बसणं त्याच्यावरून मला असं वाटते की तुला आणखी शॉर्टकटमध्ये संक्षिप्त रूपाने हा सर्व विचार परत सांगावा. असा अर्जुन गप्प बसल्यामुळे देवाला हे जाणवलं आणि यापुढे देव हाच गुळाहून अत्यंत गुढ विचार, संपूर्ण गीतेचा सार 18वा अध्याय तर सार आहेच पण त्याच्यामध्ये आता येणारे 4-5 श्लोक त्याच्यामध्ये आणखीन या गुह्यातली गोष्ट देव अर्जुनाला सांगणार आहे. ती आपण लक्षपूर्वक ऐकूया. आज 63व्या श्लोकावरील निरूपण इथे संपलं आणि उद्या 64वा श्लोक आपण घेणार आहोत. आज इथेच थांबूया.
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.